नमस्कार मंडळी, मी बिंदिया मोहिते. तुम्हा सर्वांना हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की मी लिहिलेली आणि माझ्याच आवाजात सादर केलेली कविता निराळी मैत्री ही आता स्पॉटीफाय, पॉकेटकास्ट, रेडिओ पब्लिक .com, ब्रेकर्स .com सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता. आणि मला खात्री आहे की तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल. आणि हो, मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही कविता कशी वाटली. तर वाट कसली बघताय? जा आणि नक्की ऐका.